भाषा आपली सर्वांचीच. लेख 37. डुडन प्रामाण्य. मराठी शुद्ध लेखन म्हणजे नुसता सावळा गोंधळ आहे असं सर्वसाधारण मराठी माणसाचं ऐकीव माहितीवर आधारित ठाम मत असतं. पण जर्मनसारख्या आजच्या एका अत्यंत पुढारलेल्या देशाच्या समृद्ध राष्ट्रभाषेची शुद्ध लेखनाची स्थिती जेमतेम 100 वर्षांपूर्वी काय होती हे आपण बघितलं तर आपल्याला नक्की वाटेल की आपल्या मराठीची स्थिती तितकी वाईट कधीच नव्हती आणि आजही ती तितकी वाईट नाही. जर्मन ही भाषा तशी खूप जुनी असली म्हणजे मराठी एवढीच, तरी जर्मनी हा देश मात्र तसा नवा आहे. नवा म्हणजे किती? जेमतेम 125 वर्षांचा. मध्य युरोपात जर्मन भाषिकांची संख्या बऱ्यापैकी आहे. जर्मन भाषिकांची आजची लोकसंख्या सुमारे 10 कोटी आहे. तरी आपलं स्वतंत्र राष्ट्र नाही ह्याचं दुःख जर्मनांना फार काळ सहन करावं लागलं. तसं ऑस्ट्रियाचं पवित्र रोमन साम्राज्य होतं पण त्यात जर्मनांची संख्या कमीच होती. स्वतंत्र जर्मनीचं स्वप्न तिथल्या जनतेनं प्रदीर्घ काळ उराशी बाळगलं होतं. मध्य युरोपात अनेक छोटी छोटी जर्मन भाषिक राज्य होती. अशा सर्वांना एकत्र आणण्याचं महान कार्य प्रॉयसन संस्थानाच्या प्रधानमंत्र्यानं म्हणजे बिस्मार्कनं 1871 पूर्ण केलं. फ्रान्सच्या नाकावर टिच्चून जर्मनीच्या निर्मितीचा हा कार्यक्रम पॅरिसजवळच्या व्हेरसॉयमध्ये 18 जानेवारी 1871 साजरा करण्यात आला. लष्करी बळाच्या आणि मुत्सद्देगिरीच्या सहाय्यानं देश बनवणं तुलनेनं सोपं असतं. पण एकदा देश बनल्यावर त्यातल्या सर्व घटकांना एकत्र ठेवणं तितकं सोपं नसतं. वर्षानुवर्ष ज्यांनी अस्मितेच्या नावाखाली आपलं वेगळेपण जपण्यातच धन्यता मानलेली असते अशांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणणं म्हणजे तारेवरची कसरत असते. ह्या कसरतीतला पहिला भाग होता भाषेचा. भाषा थोड्या थोड्या अंतरावर बदलते हे खरं असलं तरी त्या बदलांना आपण बोली म्हणून स्थान देतो. पण प्रत्यक्षात मात्र महत्त्वाच्या व्यापक भाषिक देवाणघेवाणीसाठी आपण प्रमाणभाषेचा उपयोग करत असतो. पण जर्मन भाषिक राज्यांमध्ये प्रत्येकानं आपलं वेगळेपणच कुरवाळलं होतं, प्रमाण मानलं होतं. त्यामुळे 1871 जर्मनी हा देश अस्तित्वात आला तेव्हा जर्मनीत जर्मन शुद्ध लेखनाच्या अनेक तऱ्हा अस्तित्वात होत्या. त्या तऱ्हांना शुद्ध लेखनाच्या पद्धती असं म्हणणं योग्य ठरणार नाही. जर्मन भाषेतलं लेखन म्हणजे विलक्षण गोंधळ असंच समीकरण त्या काळी तयार झालं होतं. जर्मन लेखनातली ही अराजकता शेवटी इतकी विकोपास गेली की विल्हेल्म दुसरा ह्या राजानं 1890 बेर्लिनहून शेवटी एक आदेश काढला की किमान एकाच शाळेतल्या विद्यार्थ्यांनी तरी एकाच प्रकारे लेखन करावं. एकाच शाळेत अनेक प्रकारचं लेखन होऊ नये. आज अत्यंत हास्यास्पद वाटणारा हा आदेश तिथल्या शुद्ध लेखनाची तत्कालीन स्थिती किती भयंकर होती हे कळायला पुरेसा आहे. परिस्थिती अशी होती की शाळेतला प्रत्येक विद्यार्थी आपल्या पद्धतीनं लिहित होता. आता त्या सर्वांनी एकाच प्रकारे लेखन करायचं म्हणजे नक्की कसं करायचं? सर्वांनी सारखं लिहायचं तर ते सारखं रूप कसं असावं, कोणतं असावं हे सांगणारं एखादं तरी साधन उपलब्ध हवं ना. राजाच्या लेखनाबद्दलच्या आदेशानं एका मुख्याध्यापकांच्या परिश्रमाचं चीज झालं. प्रमाणीकरणाबाबत त्यांना एक कल्पना अगोदरच सुचली होती. त्यांनी नेहमीच्या वापरातले शब्द गोळा करून ते योग्य प्रकारे लिहून काढले. थोडक्यात म्हणजे एक यादी तयार केली, जर्मन शब्दांचं लेखन कसं असावं हे सांगणारी, दाखवणारी. रेश्ट्रश्रा इबुंग डेर डॉयचन स्प्राख, जर्मन भाषेच्या शुद्ध लेखनाची प्रमाणीकरणाची ती पहिली यादी. शुद्ध लेखनाचा हा पहिला कोश होता आणि ते काम अत्यंत आस्थेनं आणि चिकाटीनं करणाऱ्या कल्पक मुख्याध्यापकांचं नाव होतं कोनराट डुडन. 1829 ते 1911 हा त्यांचा काळ. कोनराट डुडनचा हा पहिला कोश 1872 प्रकाशित झालेला होता, त्याला आता राजमान्यता मिळाली होती. इथे लक्षात घेण्यासारखा महत्त्वाचा एक मुद्दा असा आहे की राजानं विद्वानांच्या कामाला मान्यता दिली, सरकारनंच आपले विद्वान नेमून करून घेतलं नाही. कोनराट डुडन स्वतः एवढ्यावरच थांबला नाही. डुडन ही आता एक प्रकाशन संस्था झाली होती, त्यानं आपलं काम अधिक गतीनं, अधिक पद्धतशीरपणे चालूच ठेवलं, अधिक व्यापक केलं आणि त्यानं चिकाटीनं केलेल्या कामांमधून निर्मिती झाली ती अनेकविध कोशांची. शब्द कसा लिहावा हे सांगणारा प्रमाण लेखनाचा, शुद्ध लेखनाचा कोश करून डुडननं पुढे अर्थाचा विचार करणारा कोश बनवला. शब्दार्थानंतर व्याकरणकोश, शैलीकोश, व्युत्पत्तीकोश, समानार्थी विरुद्धार्थी शब्दकोश असे एक ना अनेक प्रकारचे कोश जर्मन भाषेत संशोधित आणि संपादित झाले. जर्मन भाषा नित्यनेमानं अधिकाधिक समृद्ध होत होती. चित्रकोश बिल्ट ब्योर्टर बुक हा एक नवा कोशप्रकार डुडननं विकसित करून जागतिक कोशसाहित्याला एक नवी दिशाच दिली. डुडनचं कार्य जर्मन भाषेच्या दृष्टीनं इतकं महत्त्वाचं आहे की आज लेखन, व्याकरण, शैली वगैरे बाबत कोणालाही कोणतीही कसलीही शंका आली तर खात्री करून घेण्यासाठी डुडन बघितला जातो आणि डुडन काय म्हणतो ते प्रमाण मानलं जातं. डुडन म्हणजे कोश, शब्दकोश असंच एक समीकरण झालेलं आहे, कारण युरोपात अनेकांना डुडन या जर्मन शब्दाचा अर्थ डिक्शनरी आहे असंच वाटतं. कोनराट डुडनसारखी प्रतिभावान कर्तबगार माणसं आपल्याकडेही झाली. अशी वेगळी आभाळा एवढी माणसं जन्माला घालताना निसर्ग एखाद्या प्रदेशावर अन्याय करत असेल असं आजपर्यंत इतिहासावरून तरी वाटत नाही. अन्याय होतो तो त्या समाजाकडून, पण कोनराट भाग्यवान कारण त्याचं कार्य त्याच्या लोकांनी पुढे नेलं, त्याच्या कार्याचं सातत्य टिकवलं. आज 100 वर्षांनंतरही डुडन ही कोशवाङ्मयातली जागतिक कीर्तीची महत्त्वाची प्रकाशन संस्था आहे. कोनराट डुडनप्रमाणेच ब्रोखाऊस, लांगेनशाईट हेही नशीबवान. शब्दकोश, ज्ञानकोश आणि मुख्यतः द्वैभाषिक कोशांच्या क्षेत्रात त्यांनी केलेलं कार्य महत्त्वाचं तर आहेच, पण आकाराच्या दृष्टीनंही अफाट आहे. आणि मुख्य म्हणजे त्यांनाही अत्यंत लायक वारसदार लाभले. त्यांचं कार्य त्यांच्या वंशजांनी सातत्यानं पुढे नेलं. हे त्यांचं आणि त्यांच्या जर्मन भाषेचं भाग्य. लांगेनशाईट यांची पणती आता त्यांच्या प्रकाशन संस्थेची प्रमुख आहे. महाराष्ट्रातही डुडन, ब्रोखाऊस, लांगेनशाईट यांच्यासारखी माणसं झाली, आजही आहेत. त्यांच्या कार्याला डोळस लोकाश्रय लाभून ती सगळी माणसं भाग्यवान व्हावीत आणि आपलं मराठी कोशवाङ्मय सर्वार्थानं विशाल समृद्ध करण्याचं कार्य सातत्यानं होत रहावं हीच इच्छा.